नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस. अनेक मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काही उमेदवारांची घोषणा. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीत बदल. सायबर घोटाळ्यांच्या प्रतिबंधासाठी प्रत्येकानं जागरूक राहण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त. आणि दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ. खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलल्या. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून 235 उमेदवार जाहीर झाले असून यामध्ये भाजपचे 121, शिवसेनेचे 65 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 49 उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 259 उमेदवार घोषित झाले असून यामध्ये काँग्रेसचे 99, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 84 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 76 उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित तर अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेनं 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबूराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण आनंद तिडके पाटील, परभणी आनंद भरोसे, वरळी मिलिंद देवरा, कुडाळ निलेश राणे तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसनं 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे यांच्याऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंही उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप, परळी राजेसाहेब देशमुख तर अणुशक्ती नगरमधून फहद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 32 उमेदवारांची सहावी यादी काल जाहीर केली. भोकर मतदारसंघातून साईप्रसाद जटालवार, नांदेड उत्तर सदाशिव आरसुळे तर परभणी मतदारसंघातून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरूक राहण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. समाजातल्या सगळ्यांच्या प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो असं सांगताना पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं.
डिजिटल सुरक्षा के तीन चरण है. रुको, सोचो, एक्शन लो. कॉल आते ही रुको, घबराए नहीं, शांत रहे. संभव हो तो स्क्रीन शॉट ले, रिकॉर्डिंग जरूर करें. अपनी व्यक्तिगत जानकारी न दे. दूसरा चरण, कोई भी सरकारी एजेंसी फोन पर ऐसे धमकी नहीं देती, न ही ऐसे पैसा की मांग करती है. अगर डर लगे तो समझिए कुछ गड़बड़ है. तीसरा चरण कहता हूं, एक्शन लो. राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन 1930 डायल करें. cybercrime.gov.in पर रिपोर्ट करें. परिवार और पुलिस को सूचित करें. सबूत सुरक्षित रखें. साथियों, डिजिटल अरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. तमाम जांच एजेंसियां राज्य सरकारों के साथ मिलकर काम कर रही है, लेकिन बहुत जरूरी है हर किसी की जागरूकता, हर नागरिक की जागरूकता.
सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला, संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगानं त्यांनी विविध मुद्द्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्व विशद केलं. आजच्या जागतिक अॅनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलताना पंतप्रधानांनी अॅनिमेशनच्या जगात मेड इन इंडिया आणि मेड बाय इंडियन्स यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत भारताला जागतिक अॅनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या नवीन शोधाबाबत किंवा स्थानिक स्टार्टअपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं त्यांनी आवाहन केलं. सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार 150 तसंच बिरसा मुंडा 150 या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे 29 ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सर्व देशवासियांना दीपावली आणि छठ पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देताना व्होकल फॉर लोकलचा मंत्र लक्षात ठेवत या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आनंद आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुवारसेच्या पूजनानं प्रारंभ होत आहे. सवत्स धेनू अर्थात गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. यात 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस इथल्या फलाट क्रमांक 1 वांद्रे गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर्दीत समावेश होता. दरम्यान दिवाळीनिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात काल युवा संसद, पालकांना संकल्प पत्र आणि मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. युवा संसद कार्यक्रमात नवमतदारांचं स्वागत करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या 2165 मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रथम प्रशिक्षण काल निलंगा इथं पार पडलं. निवडणुकीमध्ये सर्वसाधारण समस्यांच्या अनुभव कथनातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातल्या 6 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी लोकसभेसाठी 6 आणि विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच स्ट्रॉंगरूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या 3 विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असून नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी केलं आहे. या रुग्णालयात आपत्कालीन अपघात विभाग, शस्त्रक्रिया विभाग त्याचबरोबर जिल्हाभरातून हेमोफेलिया, थॅलेसेनियाचे काही बालरुग्ण सुद्धा आहेत. त्यांना आठवड्याला किंवा 15 दिवसाला रक्त द्यावंच लागतं. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दररोज 40 ते 45 रक्तपिशव्यांची आवश्यकता असते असं थोरात यांनी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 9 बाद 259 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 48व्या षटकात 183 धावांवर सर्वबाद झाला. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असून शेवटचा सामना उद्या अहमदाबाद इथं होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पक्षानं या मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी काल फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवार यांचे बॅनर आणि पक्षाचे बॅनर फाडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस. अनेक मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीत बदल. आणि दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ. खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.